वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् अथ शिवमहिम्नस्तोत्रम् पुष्पदन्त उवाच कुतर आहत्य भवति फणीषो वा कुर्यात् भुवन जनने कर्परिकरो यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदर्पद्यमिति च रुचीनां वैचित्र्याद्रजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरण आत्मा रामं विषयमृगतृष्णा भ्रमयति ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं परो द्रव्याद्रव्ये जगति गदति व्यस्त विषये समस्तेऽप्येतस्मिन् पुरमथनतैर्विस्मित इव स्तुवन् जीवे मे त्वां न खलु ननु दृष्टानुकरताम् तवैश्वर्यं यत्नाद्यदुपरि विरञ्चोर्हरिरध परिच्छे वनलमनलसन्धवपुष ततो भक्तिश्रद्धा भरगुरुगृणद्भ्यां गिरिशयत् स्वयं तस्थेताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलति शास्यो यद्बाहून ब्रुतरणकण्डोपरवशान् श्रियः पद्मश्रेणी रचितचरणाम्भोरुहबले स्थिरायास्त्वद्भक्ते स्त्रिपुरहरवे स्फूर्जितमिदम् अमोष्यत्वत्सेवा समधिगतसारम् वसतौ विक्रमयत फलव्यापातारेप्यरसचलिताङ्गुष्ठशिरसि प्रतिष्ठात्रय्यासि ध्रुवमुपचितो मुह्यति खल मधश्चक्रे बाण परिजन विधेय स्त्रिभुवन न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोर्न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनति स्त्रिनयन विषं संवृतवत स जगति जैनो यस्य विशिखा स पश्यन्नीशत्वामितरसुरसाधारणमभूत् स्मर स्मर्तव्यात्मा नैव शिशुपत्य परिभव महीपादाघातात् व्रजति सहसा संशयपदम् पदम् जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता शतलघुदृष्टशिरसिते जगद्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमीत्यनेनैवोन्नेयं कृतमहिमदेव्यं तव वपु रथाक्षोणीयन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो रथाङ्गे रथचरण पाणीशर इति दिगक्षोस्ते भूयं त्रिपुरतृणमाडम्बर विधिर्विधेयै क्रीडन्त्यो न खलु परतन्त्रा प्रबुधिय गतो भक्त्युद्रेक परिणतिमसौ चक्रवपुषा त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम् क्रतौ सुप्ते जाग्रत्त्वमसि फलयोगे क्रतुमतां त्वकर्म प्रध्वस्तं फलति राधनमृते पतस्त्वं सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदान प्रतिभुवं श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकर कर्म सुजन क्रतुपतिरधीशस्तनुभृतां ऋषीणामार्तेज्यं शरणदशदस्यासुरगणं क्रतुभेषस्त्वत्त क्रतुफलविधानौ व्यसनिनो ध्रुवं कर्तु श्रद्धा विधुरमभिचाराय हिमखम् सपत्राकृतममुं प्रसन्तन्तेद्यापि यजति न मृगौ व्याधरभसन् शरीरं देवो यमनिरत देहार्थ घटना दवैति त्वामद्धावत वरदमो निमज्जामृतमये दधन्त्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनास्तत्किल भवान् त्वमार्कस्त्वं सोमास्त्वमसि पवनस्त्वं हुतवः त्वमापस्त्वं व्योम त्वमुदरणिरात्मात्वमिति च वयमिह तु यत्त्वं न भवसि
विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः
Thank you.
ಕೃಶ ಪರಿಣತಿ ಚೇತ ಕ್ಲೇಶವಶ್ಯಂ ಕ್ವಚೇದಂ ಕ್ವಚ ತವ ಗುಣಸೀಮೋಲ್ಲಂಘಿನೀ ಶಶ್ವದೃದ್ಧಿಃ ಇತಿ ಚಕಿತ ಮಮಂದೀಕೃತ್ಯ ಮಾಂ ಭಕ್ತಿರಾಧಾತ್ ವರದ ಚರಣಯೋಸ್ತೆ ವಾಕ್ಯ ಪುಷ್ಪೋಪಹಾರಂ ಅಸಿತಗಿರಿ ಸಮನ್ಸ್ಯಾತ್ ಕಜ್ಜಲಂ ಸಿಂಧು ಪಾತ್ರೆ ಸುರತರುವರ ಶಾಖಾ ಲೇಖನೀ ಪತ್ರಮೂರ್ವೀ ಲಿಖತಿ ಯದಿ ಗೃಹೀತ್ವಾ ಶಾರದಾ ಸರ್ವಕಾಲಂ ತದಪಿ ತವ ಗುಣಾನಾಮೀಶ ಪಾರನ್ನಯಾತಿ ಅಸುರಸುರ ಮುನೀಂದ್ರೈರರ್ಚಿತಸ್ಯೇಂದುಮೌಲೈರ್ ಗ್ರಥಿತ ಗುಣಮಹಿಂನೋ ನಿರ್ಗುಣಸ್ಯೈಶ್ವರಸ್ಯ ಸಕಲ ಗುಣವರಿಷ್ಠಃ ಪುಷ್ಪದಂತಾಭಿಧಾನೋ ರುಚಿರಮಲಘುವೃತ್ತೈಃ ಸ್ತೋತ್ರಮೇತಚ್ಚಕಾರ ಅಹರ ಹರ ನವದ್ಯಂ ಧೂರ್ಜಟೇ ಸ್ತೋತ್ರಮೇತತ್ ಪಠತಿ ಪರಮಭಕ್ತ್ಯಾ ಶುದ್ಧಚಿತ್ತಃ ಪುಮಾನ್ಯಃ ಸ ಭವತಿ ಶಿವಲೋಕೇ ರುದ್ರತುಲ್ಯಸ್ತಥಾತ್ರ ಪ್ರಚುರತರಧನಾಯುಃ ಪುತ್ರವಾನ್ ಕೀರ್ತಿಮಾಂಶ್ಚ ಮಹೇಶಾನ್ನಾಪರೋ ದೇವೋ ಮಹಿಂನೋ ನಾಪರಾಸ್ತುತಿಃ ಅಘೋರಾನ್ನಾಪರೋ ಮಂತ್ರೋ ನಾಸ್ತಿ ತತ್ವಂ ಗುರೋಃ ಪರಂ ದೀಕ್ಷಾದಾನಂ ತಪಸ್ತೀರ್ಥಂ ಜ್ಞಾನಂ ಯಾಗಾದಿಕಾಃ ಕ್ರಿಯಾಃ ಮಹಿಂನಸ್ತವ ಪಾಠಸ್ಯ ಕಲಾಂ ನಾರ್ಹಂತಿ ಷೋಡಶೀ ಕುಸುಮದಶನ ನಾಮ ಸರ್ವಗಂಧರ್ವರಾಜ ಶಿಶುಶಶಿಧರಮೌಲೈರ್ದೇವದೇವಸ್ಯ ದಾಸ ಸ ಖಲು ನಿಜಮಹಿಂನೋ ಭ್ರಷ್ಟ ಏವಾಸ್ಯ ರೋಷಾತ್ ಸ್ತವನಮಿದಮಕಾರ್ಷೀತ್ ದಿವ್ಯ ದಿವ್ಯಂ ಮಹಿಂನಃ ಸುರವರ ಮುನಿ ಪೂಜ್ಯಂ ಸ್ವರ್ಗ ಮೋಕ್ಷೈಕ ಹೇತುಂ ಪಠತಿ ಯದಿ ಮನುಷ್ಯಃ ಪ್ರಾಂಜಲಿರ್ನಾನ್ಯಚೇತಾಃ ವ್ರಜತಿ ಶಿವ ಸಮೀಪಂ ಕಿನ್ನರೈ ಸ್ತೂಯಮಾನಃ ಸ್ತವನಮಿದಮಮೋಘಂ ಪುಷ್ಪದಂತ ಪ್ರಣೀತಂ ಶ್ರೀ ಪುಷ್ಪದಂತ ಮುಖ ಪಂಕಜ ನಿರ್ಗತೇನ ಸ್ತೋತ್ರೇಣ ಕಿಲ್ಬಿಷಹರೇಣ ಹರಪ್ರಿಯೇಣ ಕಂಠಸ್ಥಿತೇನ ಪಠಿತೇನ ಸಮಾಹಿತೇನ ಸುಪ್ರೀಣಿತೋ ಭವತಿ ಭೂತಪತಿರ್ಮಹೇಶಃ ಇತ್ಯೇಷಾ ವಾಂಮಯಿ ಪೂಜಾ ಶ್ರೀಮಚ್ಛಂಕರಪಾದಯೋ ಅರ್ಪಿತಾ ತೇನ ದೇವೇಶ ಪ್ರೀಯತಾಂ ಮೇ ಸದಾಶಿವಃ ಇದಿ ಶ್ರೀ ಪುಷ್ಪದಂತ ವಿರಚಿತಂ ಶಿವಮಹಿಮ್ನಃ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.